वचन पूर्ती. मी माझ्या पूर्वेकडील प्रवासासाठी निघालो त्याला आता सुमारे 40 वर्षे झाली आहेत. या सर्व काळातील माझा अनुभव असा आहे, जर आपण भगवंतांप्रती भक्तिभावनेचा अंगीकार केला तर भारतातील एखाद्या तीर्थक्षेत्रात किंवा अमेरिकेतील गर्दीच्या शहरात कुठेही असो, आपण आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करण्याचा अनुभव घेऊ शकतो. परिवारामध्ये परतून आल्यानंतर काही काळाने मी अमेरिकेतील एका आश्रमात राहू लागलो. 2 वेळा माझ्या गुरूंनी मला दीक्षा देऊ केली होती. अजून अपात्र असल्याच्या भावनेमुळे मी ती नाकारली. समर्पणाच्या भावनेने पूर्ण युक्त झालो आहे याची खात्री होईपर्यंत इतर आश्रमवासियांप्रमाणे डोक्याचे मुंडणही केले नाही. 1973 वसंत ऋतूमध्ये भगवान श्रीकृष्णांचे कलियुगीन अवतार भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांचा अवतरण दिन आम्ही साजरा केला. त्या दिवशी चंद्रोदयापर्यंत उपवास केला. गुहेसदृश पोटमाळ्यावरील एका खोलीत एकांतवासात जपमाळेवर मी 1 लाख नामजप करण्याची प्रतिज्ञा केली. सुमारे 6 तासांनंतर एक विशेष प्रेरणा हृदयातून उंचबळून आली. मी प्रार्थना करू लागलो, प्रिय भगवंता, आपल्या जन्मदिनी मी आपणास कोणता उपहार देऊ? मी आणखी नामजप करू लागलो. तसा 1 तास उलटला असेल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे नामोच्चारण करताना, प्रिय भगवंता, आपल्या जन्मदिनी मी आपणास काय देऊ? हा प्रश्न पार्श्वभूमीवर पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी झाल्यासारखे मला वाटत होते. 1 लाख नामातील शेवटचे नाम उच्चारले तसा माझ्या अंतःकरणातील एका ध्वनीने माझ्या प्रश्नाला उत्तर दिले, आपले केस अर्पण कर. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय ते मला माहीत होते. मी यापूर्वीच निर्धार केला होता की गुरूंकडून जेव्हा दीक्षा घेण्यास तयार होईन त्याचवेळी माझे केश वपन करीन. माझ्या मार्गावर अनेक महात्म्यांनी यापूर्वी देऊ केलेली दीक्षा मी नाकारली होती. ती प्रतिज्ञा किंवा दीक्षा स्वीकारण्यास मी आता तयार असल्याची खात्री देणारा हा भगवंतांचाच ध्वनी आहे हा मला विश्वास झाला. अशा रीतीने 1973 ग्रीष्म ऋतूमध्ये मी औपचारिकरित्या दीक्षा प्रतिज्ञा स्वीकारली. त्यासाठी श्रील प्रभुपादांनी मला प्रेमाने राधानाथ दास, राधाराणींचे प्रिय भगवान श्रीकृष्ण यांचा दास असे नामाभिधान बहाल केले. विशेष दिवसाची आठवण राहावी म्हणून माझ्या एका मित्राने मला एक फोटो फ्रेम भेट दिली. त्याद्वारे एक थक्क करणारी प्रतिक्रिया येईल याची ना त्याला ना मला अपेक्षा होती. माझे शरीर शहारून गेले आणि चेहरा विस्फारला. मी जे पाहत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. न्यूयॉर्कमधील रँडल्स आयलंड ऑफ रॉक फेस्टिवलमध्ये माझ्याकडे राहून गेलेल्या त्या पत्रकाच्या मलपृष्ठावरील हेच ते छायाचित्र होते. हा तोच आधीचा दिवस होता ज्यावेळी गॅरीकडून आमच्या प्रवासाला निघण्याचा निर्णायक निरोप मला मिळाला. दैवाने मला माझ्या जीवनापासून दूर एका अशा जगात नेले जेथे सर्व काही बदलणार होते. अनेक आठवड्यांनंतर इंग्लंडमध्ये त्या कारच्या मागील बाजूस कोंबलेल्या अवस्थेत बसलो असताना मी प्रथमच त्या फोटोकडे पाहिले होते. त्या फोटोतील व्यक्तीमुळे मी अतिशय प्रभावित झालो होतो. वाटले होते या सृष्टीत कोणाकडे आध्यात्मिक आनंद असेल तर ती हीच व्यक्ती होय. त्या दिवसानंतर ते पत्रक मी हरवले आणि त्याबाबत नंतर माझ्या मनात पुन्हा कधी विचारही आला नाही. आता प्रथमच मला त्यातील सूत्र सापडले होते. त्या फोटोमधील व्यक्ती अन्य कोणी नसून गुरुदेव श्रील प्रभुपादच होते. माझा विश्वासच बसत नव्हता. दैवाने मला एका पूर्ण वर्तुळात फिरवले होते. माझ्या आध्यात्मिक शोधयात्रेच्या अगदी आरंभीच भगवंतांनी रहस्यमय पद्धतीने माझे गुरु कोण व कोणता मार्ग मी अनुसरणार हे दर्शविले होते. मात्र हे रहस्य माझ्या दीक्षेच्या दिवशीच उघडकीस आले. पुढील 6 वर्षे मी एका दुर्गम डोंगरावरील खडतर आश्रमात निवास केला. तेथे पोचण्यासाठी जंगलातील चिखलाच्या पायवाटेने 3 मैल वर चढून जावे लागे. बर्फाचे दाट आवरण असलेला तेथील हिवाळा सर्व काही गोठवून टाकत असे. आमच्याकडे उभेची अशी काही सुविधा नसायची. स्नानासाठी दगडाने बर्फाचे थर फोडायचे आणि त्यांना बर्फासारख्या थंड पाण्यात टाकायचे. शौचक्रियेसाठी हातात एक खुरपे घेऊन टेकडीवरून खाली जायचे आणि त्यागलेला मल चिखलामध्ये पुरायचा. या ठिकाणी मला घनश्याम बाबांप्रमाणे अष्टव प्रहर भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा, आध्यात्मिक शिस्तीचे पालन करण्याची तीव्र पराकाष्ठा, गायींची सेवा करण्याचे भाग्य लाभले. गुरुदेवांच्या करुणेचे अनेक वर्षे स्मरण ध्यान करीत असताना आपणास जे प्राप्त झाले आहे ते इतरांनाही वाटावे अशी एक तीव्र ओढ मनात निर्माण झाली. पुढील 8 वर्षे महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मुख्यतः ओहायो आणि पश्चिम पेन्सिल्वेनिया येथे अधिव्याख्याता म्हणून सेवा केली. तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र, धर्मांची सांगड, भगवद्गीता अशा विषयांवर बोलण्यासाठी प्राध्यापक वर्ग मला आमंत्रित करीत असे. त्याचबरोबर मी शाकाहारी पाकशास्त्राचे अभ्यासक्रमही चालवले. माझे परमप्रिय गुरुदेव श्रील प्रभुपाद यांनी 14 नोव्हेंबर 1977 रोजी वृंदावन धामात देहत्याग केला आणि ते आध्यात्मिक जगात परतले. तो दिवस माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला आहे. त्यांच्या वियोगामध्ये माझे अस्तित्व जणू शून्यवत झाले. अविरत अश्रुधारेच्या पुरामध्ये संयमाचे बांध ढासळले आणि माझ्या हृदयाने हंबरडा फोडला. आता मी कोठे जाऊ? जेव्हा माझे प्रिय सुहृद आणि मार्गदर्शक मला या कलह आणि अनिश्चिततेच्या दुनियेत एकटा टाकून गेले आहेत, त्यांचे प्रेम, त्यांचे स्मितहास्य आणि त्यांचे ज्ञान याविना मी कसा जगू? आता त्यांची उपस्थिती हृदयात अनुभवणे हाच एक केवळ मार्ग होता. श्रीकृष्णांवर प्रेम करणे आणि त्या प्रेमाचे स्वतःच्या जीवनात एक साधन बनणे, या त्यांच्या पवित्र आज्ञांचे मी कसे पालन करतो यावर माझ्या प्रामाणिकतेची कसोटी होणार होती. जो कुणी प्रामाणिकपणे आज्ञांचे पालन करतो त्याच्यासाठी गुरु सदैव मार्गदर्शक आणि शिष्याचे रक्षक म्हणून उपस्थित असतात. विरहात किंवा त्यांच्या अनुपस्थितीत करावयाची सेवा आपल्या कृतज्ञतेची आणि प्रेमाची परीक्षा असते. मी जाणले की हा विरहसुद्धा एक मधुर मिलन होय. 1982 भक्त समाजाने मला संन्यास आश्रम स्वीकारण्याची विनंती केली, ज्यामध्ये एक ब्रह्मचारी साधू पूर्णपणे विनापाश स्वतःला भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित करतो. सूक्ष्म विचारांती मी त्याला विरोध केला, कारण स्वामी झाल्यामुळे मिळणारा सन्मान व वैशिष्ट्यपूर्ण स्थान हे एक ओझे व ध्येय विचलित करणारे आहे असे माझे मत होते. याशिवाय संन्यास आश्रमासाठी मी पात्र नाही असेही मला वाटत होते. परंतु वारंवार आवाहने व दबाव येऊ लागले. मी काय करावे? मी श्रील प्रभुपाद आणि भगवंतांना प्रार्थना करू लागलो. पुढील काही महिन्यांमध्ये वरिष्ठ आणि माझ्या अंतरातून येणाऱ्या गुरुदेवांच्या शब्दांद्वारे हे प्रकट झाले की माझी प्राथमिक विचारधारा अशी असावी की मी भगवंतांची अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सेवा कशी करू शकेन. मे 1982 मी संन्यास आश्रम स्वीकारला. त्यावेळी मला राधानाथ स्वामी असे नामाभिधान बहाल करण्यात आले. 11 वर्षांनंतर 1983 मी प्रथमच भारतामध्ये आलो. यावेळी विमानाने लंडनहून दिल्ली येथे आलो. ही चाईक करीत केलेल्या प्रवासासाठी मला 6 महिन्यांचा कालावधी लागला होता. तोच आता विमानाद्वारे 9 तासांपेक्षाही कमी वेळात पूर्ण झाला. मात्र जीवनात परिवर्तन घडविणारे जे अनुभव मला भूमीवरील प्रवासादरम्यान मिळाले, त्यांच्याशी विमानाचा वेग व सुरक्षितता यांची तुलनाच करू शकत नाही. भारतामध्ये मी माझ्या सर्वाधिक प्रिय घराची वृंदावनाची यात्रा केली. पुनरागमनाचा अमर्यादित आनंद मात्र माझे जवळजवळ सर्वच प्रिय मित्र या जगातून निघून गेले आहेत या दुःखद अनुभवामुळे मिश्रित झाला. मी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जायचो तेव्हा मला आणखी एक मित्र या जगातून निघून गेल्याचीच केवळ बातमी मिळायची. मला आता खूपच उशीर झालेला नसावा असा भगवंतांचा धावा करीत मी एका विशेष प्रिय व्यक्तीला पाहता यावे म्हणून धावलो. एका भग्नावशेष उरलेल्या वालुकामय खडकांच्या मंदिराजवळ मी ते हृदय द्रवित करणारे दृश्य पाहिले. ती व्यक्ती, जिची महानता साऱ्या जगापासून जरी लपली असली तरी माझ्या हृदयात सदैव पूर्ण तेजाने प्रकाशमान होती, असे प्रिय घनश्याम बाबाजी दगडी पायऱ्यांवर एकटेच बसले होते. त्यांची छोटीशी देहमूर्ती आता इतकी बारीक आणि अशक्त झाली होती की एखादा जोरदार वाऱ्याचा फटकाराही त्यांना सहजच पाडेल असे वाटत होते. राधा आणि कृष्ण यांच्या नामाचा हळुवारपणे जप करताना ते अश्रुपूर्ण नेत्रांनी खाली एकटक पाहत होते. हळूच मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. आनंदाने अश्रू वाहत असताना मी कुजबुजलो. घनश्याम बाबा, तुम्ही मला ओळखलं का? मी माझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी तुमचे स्मरण करतो. या आगंतुक अपरिचिताला ओळखण्यासाठी ते आपल्या बालकासमान नेत्रांनी तिरप्या नजरेने माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागले. काही दीर्घ क्षण व्यतीत झाले आणि एका आश्चर्याच्या उद्गाराबरोबर, कृष्णदास, त्यांनी शांतता भंग केली. नेत्रांचे बांध फोडून अश्रुधारा त्यांच्या गालांवरून वाहू लागल्या. भावनांनी गदगद होत ते चित्कारले, कृष्णदास, खरच तूच आहेस? आपल्या थरथरत्या हातांनी ते माझे गाल पकडून एकटक माझ्या डोळ्यांकडे खोलवर पाहत होते. त्यांच्या थकलेल्या वृद्ध चेहऱ्याचा एक एक स्नायू भावनांनी फुलून आला व ते आनंदले. होय, तूच आहेस कृष्णदास, तूच आहेस. अतिशय कष्टाने त्यांनी भगवंतांप्रतीच्या कृतज्ञतेने आपले मस्तक भूमीवर टेकवले. ते हळुवारपणे उठले व हलकेच माझा हात धरला. हर्षातिरेकाने ते म्हणाले, ये कृष्णदास, गोपीजन वल्लभ किती काळापासून तुझी वाट पाहत आहेत. ये आत ये. घनश्याम बाबा हळूहळू चालत मला त्या आळीतल्या रस्त्याने, ज्याचे मी अनेक वेळा स्वप्न पाहिले होते, काही पावले चालवीत त्यांच्या छोटे खानी खोलीतील मंदिरामध्ये घेऊन आले. माझ्या नेत्रांसाठी, आत्म्यासाठी, राधा गोपीजन वल्लभांचे आणि त्यांना सर्वात प्रिय असणारे घनश्याम बाबा यांचे समोरासमोर दर्शन, ही किती मोठी मेजवानी होती. त्यानंतर त्यांनी स्वतःकडील व्रजरोटी आणि जवळ असलेले सर्व काही मला खाण्यासाठी दिले. कित्येक तास मी कृतज्ञतेच्या समाधीमध्ये होतो. अखेर मी घरी परतलो होतो. परंतु विद्यापीठांमधील माझ्या कर्तव्यांनी मला पुन्हा अमेरिकेत बोलावले. पुढच्या वर्षी प्रिय घनश्याम बाबांना भेटण्याच्या कल्पनेने मोहरून जाऊन मी वृंदावनामध्ये परत आलो. अपेक्षापूर्तीच्या भावनेने शरीर कंपित होत असताना मी सांडपाण्याची वाहिनी ओलांडून घरामध्ये प्रवेश केला. पण राधा गोपीजन वल्लभांचे प्रिय ते छोट्याशा खोलीतील मंदिर आता केवळ एक साठवणीची खोली म्हणून उरली होती. अर्चा विग्रह नाहीसे झाले होते. 60 वर्षांपेक्षाही अधिक काळ ती छोटी खोली त्या भगवंतांसाठीचे एक उत्कृष्ट मंदिर होते, जे भूमीतून आपल्या प्रिय भक्ताद्वारे, घनश्याम बाबाजींद्वारे अर्पण केली जाणारी सेवा स्वीकार करण्यासाठी प्रकटले होते. त्याच खोलीत आता झाडू, खराटे, स्वच्छतेसाठीच्या बादल्या, अंतरवस्त्रे आणि भांडी कुंडी अस्ताव्यस्त पसरली होती. त्याचवेळी आपली स्वयंपाकाची सेवा तात्पुरती थांबून त्या घरातील माता मला काय हवे हे पाहण्यासाठी आली. गोपीजन वल्लभ कुठे आहेत? मी विचारले. त्यांना दुसरे घर मिळाले आहे. आणि घनश्याम बाबा कोठे आहेत? मी आवेगाने ओरडलो. आपल्या हाताने आकाशाच्या दिशेला निर्देश करीत त्यांनी उत्तर दिले, ते आता कृष्णाकडे गेलेत. भग्न हृदयाने मी बाहेर चालत होतो. तेथे आल्यावर मी त्या वृंदावनातील आकाशाकडे पाहिले आणि ओक्साबोक्शी रडलो. मी पुटपुटलो, घनश्याम, माझ्या हृदयरूपी छोट्या खोलीत आपण सदैव निवास कराल. तेथे आपल्या नम्रतेच्या घोंगडीखाली सदैव ऊब मिळेल आणि आपल्या निस्वार्थी प्रेमाच्या व्रजरोटीने माझे सतत पोषण होत राहील. मी 1985 एके दिवशी 20 भक्तांना घेऊन वृंदावनामध्ये गोवर्धन परिक्रमा करीत होतो. त्यावेळी अचानकपणे माझा जुना मित्र असीमला समोरासमोर पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कृतज्ञतापूर्वक आम्ही एकमेकास अत्यानंदाने आलिंगन दिले. 14 वर्षांपूर्वी आमच्या एकत्र राहण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही गोवर्धन परिक्रमा केली होती. आता आम्ही जणू त्याच जागी भेटत होतो जेथून दूर गेलो होतो. मी एक संन्यासी झालेला पाहून त्याला अभिमान वाटला. एका शांत जागी आम्ही विसावलो. आमच्या मागील भेटीनंतरच्या इतक्या वर्षात असीमने कोलंबिया विद्यापीठातून संस्कृतमध्ये PhD केली होती. शैक्षणिक जगतात त्याला ॲलन शेपिरो म्हणून ओळखत. त्याने कित्येक संस्कृत पंडितांना संशोधनामध्ये मदत केली होती. तरीही वृंदावन हेच त्याचे घर होते. असीम हसून म्हणाला, थोडं थांबा स्वामीजी. काही मिनिटातच तो एक कापडी पिशवी घेऊन आला. त्या पिशवीत काय आहे हे जाणत असल्याने माझ्या चेहऱ्यावर असीमित हास्य विलसले. भगवंतांच्या प्रेमळ इच्छेचे नवल करीत आम्ही गोवर्धन पर्वताचे सौंदर्य न्याहाळू लागलो आणि आमची पुनर्भेट गूळ आणि व्रजरोटीच्या मेजवानीबरोबर साजरी केली. आमची मौल्यवान मैत्री अखेरपर्यंत राहिली. त्याने भगवंतांच्या इच्छेनुसार 1998 देह सोडला. एक संन्यासी म्हणून मला अधिकाधिक प्रवास करणे आवश्यक होऊ लागले, कारण मी भिन्न भिन्न जनसमुदायाला प्रवचने देणे सुरू केले होते. माझ्या एका मित्राने 1988 उन्हाळ्यात लॉस एंजेलिसमध्ये असताना मला बिग सर नामक किनारपट्टीवरील गावापर्यंत सोडण्याचे कबूल केले. तेथे माझा एक अतिजीवलक कॅथलिक चर्चचा फादर बेट गिफित राहत होते, ज्यांनी हिंदू व ख्रिश्चन धर्मातील बोधांचा सुंदर समन्वय साधणारे एक पुस्तक लिहिले होते. बेनेडिक्टिन पादऱ्याच्या आश्रमामध्ये व्याख्यान देण्यासाठी त्याने मला आमंत्रण दिले होते. हायवे नंबर 1 पॅसिफिक महासागराकडून वाहणाऱ्या सुखद वाऱ्याच्या झुळका घेण्यासाठी गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवून आम्ही वेगात चाललो होतो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलो. रस्त्याकडेच्या एका फोन बूथवर मी एक फोन केला. फोन लटकवताना एक विशेष गोष्ट मी पाहिली. माझ्या अगदी समोर एक टेलिफोन डिरेक्टरी उघडी पडली होती. त्यातल्या उघड्या पानावर लीस अशी अक्षरे लिहिलेली होती. अरे, माझ्या खूप काळापासून हरवलेल्या मित्राचे गॅरीचे शेवटचे नावही लीस असेच आहे. मी त्या पानावरून सहजपणे बोट फिरवीत खाली आलो आणि गॅरी लीस असे नाव पाहून चकित झालो. हे केवळ अशक्य. नेपाळमधील त्या गुहेतील 1972 भेटीनंतर मी त्याला भेटलोच नाही. त्याला आता 17 वर्षे झालीत. तो पत्ता मालिबू रोड, मालिबू बीच असा होता. वर पाहतो तर फोन बूथवर रस्ता दर्शक पाटीवर मालिबू रोड असे लिहिलेले दिसले. रस्त्यावरील घरांकडे पाहताना अगदी पलीकडे तेच घर दिसले. मी मनाला समजावले, गॅरी लीस नावाच्या 1000 व्यक्ती अमेरिकेत असतील. आम्हाला बिग सर येथे रात्र होण्यापूर्वीच पोचण्याबद्दल सावध करण्यात आले होते. म्हणून माझा जुना मित्र गॅरीला भेटण्याच्या अंधुक आशेवर तर्कबुद्धीने मी मात केली. तो पत्ता टिपून पुन्हा कधी शक्य असेल तेव्हा शोध घेण्याचे मी ठरवले. 1 वर्षानंतर 1989 उन्हाळ्यात भारतातून परतल्यावर लगेचच मी गाडी स्वतःच चालवीत लॉस एंजेलिसहून मालिबू बीचला आलो. आता ते गूढ अधिकच वाढले. ज्या ठिकाणी मागच्या वेळी एक छोटेसे घर होते तेथे आता केवळ मोकळी जागा होती. शेजाऱ्याकडे मी चौकशी केली, त्या घराचे काय झाले? मागच्याच महिन्यात त्यांनी ते पाडले. त्या घरात राहणाऱ्याचे नाव तुम्हाला माहीत आहे का? नाही, सॉरी. गोंधळून मी तिथे नुसताच उभा राहिलो. काय करावे याचा विचार करू लागलो. मोकळ्या जागेच्या मागे एक टेनिस कोर्ट आणि त्यामागे पॅसिफिक महासागराच्या अगदी किनाऱ्याला लागूनच एक टुमदार घर दिसत होते. मालिबूच्या आलिशान वस्तीतील त्या मोकळ्या जागेत भगव्या वस्त्रात मुंडन केलेल्या अवस्थेत मी नक्कीच वेगळा दिसत असणार. अचानक त्या घरातून एक मध्यमवयीन मनुष्य बाहेर आला. डोक्यावर व्यवस्थित विंचरलेले केस, जाडसर मान आणि त्याची भरदार छाती व पिळदार दंड टीशर्टमधून बाहेर आलेले दिसत होते. तो बॉडी बिल्डर माझ्याकडे जसा टक लावून पाहू लागला तसा मीही त्याच्याकडे पाहू लागलो. टेनिस कोर्टमधून तो माझ्याकडेच येऊ लागला. मला वाटले मी इथे असता कामा नये. तो माझ्या अगदी जवळ पोचला. तेव्हा या वाढलेल्या वयाच्या कणखर स्नायूंच्या मागे एक ओळखीची व्यक्ती असल्याची मला जाणीव झाली. आनंदाने मी ओरडलो, गॅरी, अरे आठवलं तुला? मी त्या गुहेतील साधू आहे. हे बंधू, तू तोच आहेस? तोही ओरडला. माझा विश्वासच बसत नाही. भगवंतांच्या अदृश्य हस्ताने आम्हाला आता परत एकत्र आणले होते. 20 वर्षांचा कालावधी लोटल्यावर आम्ही दोघेही वेगळेच दिसू लागलो होतो. माझे वजन आताही साधारण 55 किलो होते. मात्र डोक्यावरील लांब जटांच्या जागी आता मुंडण होते आणि अंगावर संन्याशाची भगवी वस्त्रे होती. त्याने दाढी मिशा काढल्या होत्या. डोक्यावरील बारीकशा केसांचा व्यवस्थित भांग पाडला होता. त्याचे एकेकाळचे काटकुळे किरकोळ शरीर आता पुष्ट स्नायूंचे सौष्ठव दाखवत होते. आमचे मार्ग विभिन्न असल्याचे स्पष्ट दिसत होते. एकमेकांना जाणण्यासाठी दोघांच्याही आकलन शक्तीची आता पराकाष्ठा चालली होती. माझ्यात आणि या व्यक्तीमध्ये काही साम्य आहे का? गॅरीने विचारले. आता तू स्वतःला काय म्हणवतोस? रिचर्ड, योगी, कृष्णदास की आणखी काही? लोक आता मला राधानाथ स्वामी म्हणून ओळखतात. तू केवळ स्वामी म्हणू शकतोस. स्वामी, तो म्हणाला, मागील 18 वर्षांमध्ये बरंच काही बदललंय. आता माझ्याकडून पूर्वीप्रमाणे अपेक्षा ठेवू नकोस. गॅरी, चल आपण मधल्या वर्षांच्या आठवणींना उजाळा देऊया. तो आपले जुने घर पाडून त्याच जागी एक नवे बांधत होता. त्याने आता मला सागर किनाऱ्यावरील त्यांच्या चुलत्यांच्या घरी बोलावले. तेथे आम्ही तासन तास गप्पा मारल्या. गॅरी म्हणाला, भारतातून हिचाईक करीत तो आफ्रिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि नंतर मेक्सिको असे फिरत 7 वर्षे भटक्याचे जीवन जगला. अखेर तो अमेरिकेत आला. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन गॅरीने वकील होण्याचे ठरविले. पूर्वीच्या खडतर प्रवासाने घालविलेले स्वास्थ्य कमवण्यासाठी वकिली परीक्षा देताना त्याने बॉडी बिल्डिंग करणे सुरू केले. पुढे तो त्या प्रदेशाचा चॅम्पियन बनला. कालांतराने कायद्याची पदवी घेऊन त्याने लग्न केले. त्याला प्रतिष्ठित मालिबू जिममध्ये फिजिकल ट्रेनरची नोकरी मिळाली. त्यामुळे त्यातच त्याने आपले भवितव्य घडवायचे ठरवले. तेव्हापासून तो मालिबू, हॉलिवूड आणि लॉस एंजेलिस येथील प्रतिष्ठित श्रीमंत लोकांचा प्रशिक्षक बनला आहे. मी उद्गारलो, गॅरी, तू या मालिबू बीचवर उच्चभ्रू लोकांचा शारीरिक शिक्षक होऊन जीवन व्यतीत करशील या गोष्टीवर मी कधीही विश्वास ठेवू शकलो नसतो. जीवनातील रहस्ये मला सदैव चकित करीत असतात. समुद्र किनाऱ्यावरील त्या आलिशान घरात आम्ही दिवस रात्र चर्चा करीत राहिलो. त्यावेळी समुद्राच्या लाटांचे पार्श्वसंगीत सुरू होते. मी जमिनीवरील गालिचावर मांडी घालून भिंतीला रेलून बसलो होतो. मी अभिप्राय व्यक्त केला. गॅरी, तुझ्या शरीरामध्ये आणि सामाजिक स्थितीमध्ये सर्व दूर बदल झालेला असला तरी तुझ्यातील चांगुलपणा, निष्ठा आणि आध्यात्मिक शोध मात्र तसाच आहे. जसजसे आम्ही बराच काळ विचारांचे आदानप्रदान करीत गेलो तसतसे आमच्या समजुतीमधील अडथळे तुटून पडले. हिमालयातील ती गुहात जणू मालिबू बीचवरील आलिशान घरामध्ये रूपांतरित झाली होती. असे वाटत होते की आमच्या मागील भेटीनंतर काही क्षणच गेलेत आणि पूर्वीपेक्षा खूप उच्च कोटीचे ऋणानुबंध आमच्यात बांधले गेलेत. माझी कहाणी ऐकून गॅरीच्या डोळ्यात पाणी आले. स्वामी, मी तुझ्याबद्दल हजारो वेळा चिंतन केले असेल. मला माहीत होते की तू असेच काहीतरी करीत असशील. मला क्रीटमधील ती संध्याकाळ स्पष्ट आठवते जेव्हा त्या अंतर्ध्वनीने तुला बोलावून नेले. इतक्या वर्षानंतर सुद्धा तू त्या ध्वनीचे मार्गदर्शन घेत राहिलास. हे एक आश्चर्यच आहे बाबा. आठवणींच्या लाटा वाढतच गेल्या आणि शेवटी माघार घेत आमच्या कृतज्ञ हृदयांमध्ये विसावल्या. स्वामी, गॅरी म्हणाला, आपली जीवनशैली पूर्ण विरुद्ध आहे. काय साम्य आहे आपल्यात? मी एक शारीरिक प्रशिक्षक, लोकांना पटवतो की सुदृढ सुंदर शरीरामुळे ते आनंदी बनतील. आणि तू एक स्वामी, लोकांना खात्रीने सांगतोस की ते तेव्हाच आनंदी होतील जेव्हा ते जाणतील की ते शरीर नसून शाश्वत आत्मा आहेत. मी हसून म्हणालो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो, त्यामुळे शरीर हे भगवंतांचे मंदिर आहे. गॅरी, आपण आपल्या नैपुण्याचे सूर जुळवू. तू लोकांना शिकव की मंदिर कसे सुधारायचे आणि मी शिकवेन त्या मंदिरात काय करायचे. आनंदाने प्रफुल्लित होत गॅरी म्हणाला, बस आता आपल्या जीवनाची ही नवीन सुरुवात आहे. अनेक वर्षांपासून मला वाटत होते या भारतभूमीचे आणि भारतीय लोकांचे मोठे ऋण माझ्यावर आहेत. वारंवार मी आठवायचो की मी एक कफल्लक मुलगा कसा भारतीय सीमेवर हताश झालो होतो. त्यावेळी त्या शीख इमिग्रेशन अधिकाऱ्याला वचन दिले होते. म्हणालो होतो, एक दिवस मी तुमच्या लोकांसाठी काहीतरी चांगले करीन. मी भारतात कायमचे वास्तव्य करण्यासाठी 1986 परतलो. मला जाणवत होते जिथे अत्यंत आवश्यकता आहे तेथे सेवा करण्याच्या विशेष संधी देखील आहेत. या विचाराने मी मुंबईच्या मध्यवर्ती भागात स्थिरावलो. माझ्या गुरूंप्रती आणि सद्विचारी भारतीय लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. मी भाग्यवान आहे कारण आजवर मी अनेक सेवांमध्ये योगदान करू शकलो. अनेक मंदिरांची आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या केंद्रांच्या रूपामध्ये मी स्थापना केली. शुद्ध जीवनशैली आचरण्यास शिकविणारे आश्रम आणि एका इस्पितळाची उभारणी केली. या इस्पितळामध्ये रुग्णांवर रूढ आणि वैकल्पिक औषधांद्वारे उपचार केले जातात जेणेकरून त्यांचे शरीर, मन व आत्म्याला उच्च प्रतीचे जीवनमान मिळेल. इस्पितळाद्वारे भूकंप, आत्मघाती हल्ले, सुनामी यासारख्या अत्यावश्यक परिस्थितीत आणि अन्य ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिरांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारी सेवा केली जाते. माझे जीवलग मित्र रमेश बाबा आणि त्यांचे अनुयायी यांच्यासमवेत आम्ही वृंदावनामध्ये दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर भरवितो. त्यावेळी 600 ते 700 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. इतक्या वर्षांमध्ये आम्हाला अनेक संधी मिळाल्या. त्यामध्ये आम्ही व्यावहारिक, नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा आणि पददलित मुलांसाठी अनाथाश्रम, त्याचबरोबर वातावरणाशी अनुकूल शेती आणि गोरक्षा केंद्र विकसित केले. सध्या आम्ही 1.5 लाख कुपोषित बालकांसाठी पौष्टिक भोजन पुरवितो अनैतिकता आणि सांप्रदायिक द्वेषातील वाढ पाहून आम्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून नैतिक मूल्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, जैन, बौद्ध आणि पारशी अशा सर्व समाजातील मुलांना एकत्रितपणे जगातील थोर धर्मांमधील कथा आणि समांतरतेमधून वैश्विक नीतीतत्वे शिकवणे हा त्याचा उद्देश आहे. सचोटीवर आधारित भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी आम्ही दर आठवड्याला परिसरातील साधारण 30 महाविद्यालयांमध्ये युवकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. परंतु हे सत्य मला सांगावेसे वाटते की मला अनेक साधू तसेच अगदी सामान्य व्यक्ती देखील अशा भारतीयांकडून मिळालेल्या अमूल्य ठेव्याच्या तुलनेत हे सर्व क्षुल्लक आहे. त्यांनी मला कृष्ण, माझे प्रिय गुरुदेव आणि असीमित सेवा करण्याची संधी देऊन माझे जीवन धन्य केले आहे. त्याचबरोबर सर्व जगात हा अमूल्य ठेवा वितरित करण्याचे सौभाग्यही दिले आहे. माझे आई वडील मला भेटण्यासाठी 1989 प्रथमच भारतात आले. त्यांच्यासाठी तो एक विलक्षण अनुभव होता. ते मुंबईतील भक्तांच्या प्रेमातच पडले, तर त्यांच्यापैकी काहीजण त्यांचे अतिजीवलग मित्र बनले. शिकागो शहरात 2004 माझ्या प्रेमळ आईने या जगाचा निरोप घेतला. तेव्हा माझ्या वडिलांनी आणि भावांनी मला श्रद्धांजली वाहण्यास सांगितली. तिच्या अस्थी भारतामध्ये विसर्जनासाठी नेण्याची विनंती मी केली. ते म्हणाले, तू तेथे जे काही करीत होतास त्याचा तिला अभिमान वाटे, तसेच तिला तुझ्या तिथल्या भक्तांबद्दल स्नेह देखील होता. विधी सुरू असताना 2000 भक्त गंगाकिनारी मनपूर्वक प्रार्थना व जप करीत होते. तिच्या अस्थी जेव्हा मी गंगेमध्ये विसर्जित केल्या तेव्हा कृतज्ञतेचे अश्रू ओघळले, आठवणी उच्चंबळून आल्या. मी 34 वर्षांपूर्वी कसे गंगेला माता मानले होते. गंगा मातेच्या प्रवाहात अस्थी वाहताना मी अश्रू भरल्या नयनांनी हळूवार प्रार्थना केली. आज माझी जन्मदात्री आणि माझी आध्यात्मिक जननी एकत्रित आल्या आहेत. या सुंदर प्रवाहाबरोबर एकत्रित समुद्राकडे त्या जात आहेत. हे भगवंता, मी प्रार्थना करतो, कृपया माझ्या मातांना तुमच्या शाश्वत कृपासागराचा आश्रय द्या. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या सुचवित होता. योग म्हणजे आध्यात्मिक सार आणि धर्म यांची जोड, भक्तियोग अर्थात भौतिकतेचे आध्यात्मिकतेत रूपांतर करणे. येथील आपले संबंध कला, नैपुण्य व संपदा आणि भगवंतांप्रतीची प्रेमभक्ती यांच्या सुंदर मिलापाने भगवत प्रेम जागृत होते. अशा प्रकारे भौतिक शरीर आणि चेतन आत्मा हे एका विशिष्ट हेतूने एकत्र येतात आणि एकमेकांमधील प्रेमाचे आदान प्रदान आपल्याला शाश्वत स्थितीवर घेऊन जाते. हे गूढ तत्व म्हणजेच योगाची पूर्णता आणि जीवनाची पूर्णता असल्याचे भगवद्गीता आपल्याला सांगते. सिंहावलोकन करताना जीवन प्रवासात भेटलेल्या आणि माझे जीवन घडविणाऱ्या सर्व लोकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. नशिबाचा अदृश्य हात मला कोठे घेऊन जाणार याची मी कल्पनाही करू शकलो नसतो. या सर्व घडामोडीतून मी जाणले की आपण जर आपल्या उदात्त ध्येयाशी ठाम राहिलो आणि यश किंवा अपयशाने विचलित झालो नाही तर आपल्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ शक्ती आपल्या परीक्षा घेण्यास, आपले रक्षण करण्यास आणि आपल्याला सामर्थ्य देण्यास तत्पर आहेत. माझी अशी प्रार्थना आहे, माझी ही छोटीशी जीवन कहाणी वाचकांना प्रेरित करील, जीवनात आशेचा एक किरण निर्माण करील, जीवन प्रवासात येणाऱ्या प्रत्येक भयानक संकटानंती आपले शाश्वत घर निश्चितच आपली वाट पाहत राहील. ते चिरस्थायी शांतता देणारे स्थान आपल्या हरवलेल्या प्रेमाशी पुनर्मिलन होईपर्यंत आपल्याला बोलावीत राहील.